खंड पाचवा प्रकरण 44 पूर्णाहुती। पण आता ही प्रकरणे बंद करण्याची वेळ येऊन ठेपली आहे। यापुढील माझे जीवन इतके काही जाहीर होऊन बसले आहे की जनतेला माहीत नाही असे क्वचितच काही असेल। शिवाय 1921 सालापासून मी राष्ट्रीय सभेच्या पुढाऱ्यांशी इतक्या निकट संबंधात आलो आहे की एकाही प्रसंगाचे वर्णन पुढाऱ्यांना त्यात गोविल्याखेरीज मला यथार्थपणे करता येणार नाही। हे संबंध अजून ताजे आहेत। श्रद्धानंदजी, देशबंधू, लालाजी आणि हकीम साहेब आपल्यामध्ये नाहीत, तरीही सुदैवाने इतर अनेक पुढारी अद्याप विद्यमान आहेत। राष्ट्रीय सभेच्या महापरिवर्तनानंतरचा इतिहास अद्याप घडविला जात आहे। माझे मुख्य प्रयोग राष्ट्रीय सभेमार्फत झालेले आहेत, अर्थात त्या प्रयोगांचे वर्णन करताना पुढाऱ्यांना संदर्भात आणणे अपरिहार्य होईल व तसे करणे विनयाखातर तरी अयोग्य होईल। शिवाय अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे चालू प्रयोगासंबंधीचे माझे अभिप्राय निश्चित म्हणता येणार नाहीत, म्हणून ही प्रकरणे तूर्त बंद करणे हे मी आपले कर्तव्य समजतो। माझी लेखणी पुढे चालायला कबूल नाही असेही म्हटल्यास चालेल। वाचकांचा निरोप घेताना माझ्या मनाला दुःख होत आहे। माझ्या प्रयोगांची मला स्वतःला फार किंमत वाटते। त्यांचे वर्णन मी यथार्थतः करू शकलो आहे की नाही ते मला माहीत नाही। यथार्थ वर्णन करण्याच्या कामी कसूर केली नाही। सत्य मी जसे पाहिले, ज्या मार्गाने पाहिले, तसे ते दर्शविण्याचा मी सतत प्रयत्न केला आहे आणि वाचकांपुढे त्याचे वर्णन करण्यापासूनही माझ्या चित्ताचे समाधान झाले आहे, कारण त्या वर्णनापासून वाचकालाही सत्य व अहिंसा याबद्दलही अधिक आस्था वाटू लागेल अशी मला आशा वाटत आहे। सत्याकरता कोणी परमेश्वर असल्याचा मला अनुभव नाही। सत्यमय होण्यास अहिंसा हाच एक मार्ग आहे हे या प्रकरणांच्या पानापानातून उघड झाले नसेल तर हा माझा प्रयत्न व्यर्थ आहे असे मी समजतो। सिद्धांतांचे प्रतिपादन करण्याचा माझा प्रयत्न निष्फल झाला तरी मूल सिद्धांत खोटा नाही। माझी अहिंसा सच्ची असली तरी कच्ची आहे, अपूर्ण आहे। माझ्या सत्याचा साक्षात्कार म्हणजे हजारो सूर्य एकत्र केले तरीही ज्या सत्यरूपी सूर्याची बरोबरी ते करू शकणार नाही अशा सूर्याच्या एका किरणाच्या दर्शनासारखा आहे। त्याचे संपूर्ण दर्शन संपूर्ण अहिंसेखेरीज अशक्य आहे। एवढे तरी मी माझ्या आजवरच्या प्रयोगांच्या अखेरीस अवश्य प्रतिपादू शकतो। अशा या सर्वव्यापी सत्यनारायणाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी जीवमात्रावर आत्मवत प्रेम करणे अत्यंत आवश्यक आहे व ते करू इच्छिणारा मनुष्य जीवनाच्या कोणत्याही विभागापासून अलिप्त राहू शकत नाही। म्हणूनच सत्याच्या माझ्या उपासनेने मला राजकारणामध्ये खेचून आणले आहे। धर्माचा राजकारणाशी संबंध नाही असे म्हणणाऱ्याला धर्माचा अर्थ समजलेला नाही असे म्हणण्यास मला बिलकुल संकोच वाटत नाही। तसे म्हणण्यात माझ्याकडून अविनयही घडत नाही। आत्मशुद्धीखेरीज जीवमात्राबरोबर ऐक्य साधता येणार नाही। आत्मशुद्धीखेरीज अहिंसा धर्माचे पालन सर्वथैव अशक्य आहे। अशुद्ध आत्मा परमात्म्याचे दर्शन करू शकत नाही, अर्थात जीवनमार्गाच्या सर्वच विभागांमध्ये आत्मशुद्धीची आवश्यकता आहे। ही शुद्धी साध्य आहे कारण व्यक्ती व समष्टी यांच्यामध्ये इतका निकट संबंध आहे की एका व्यक्तीची शुद्धी ही अनेकांच्या शुद्धीच्या बरोबरची ठरते आणि व्यक्तिगत प्रयत्न करण्याची शक्ती तर सत्यनारायणने सर्वांना जन्मापासून दिलेली आहे, पण हा शुद्धीचा मार्ग कठोर आहे हे माझ्या क्षणोक्षणी अनुभवास येत आहे। शुद्ध होणे म्हणजे कायावाचा मनाने निर्विकार होणे, राग द्वेष रहित होणे। या निर्विकारतेप्रत पोचण्याचा मी प्रतिक्षणी प्रयत्न करीत असूनही अजून तिच्यापर्यंत पोचलो नाही, त्यामुळे लोकांनी केलेली स्तुती मला फसवू शकत नाही। ती स्तुती कित्येक वेळा मला अतिशय सलते। शस्त्रयुद्धाने सारे जग जिंकण्यापेक्षा मनाचे विकार जिंकणे मला अधिक कठीण वाटते. हिंदुस्थानात आल्यानंतर सुद्धा माझ्यामध्ये दडून राहिलेले विकार माझ्या उघडकीला आले आहेत, त्याची मला शरम वाटत आहे. पण मी प्रयत्न मात्र सोडत नाही. सत्याचे प्रयोग करताना मला रसाचे घुटके मिळाले आहेत, आजही मिळत आहेत. पण मला माहीत आहे की मला अजून कठीण मार्ग कापायचा आहे. त्यासाठी मला शून्यवत बनले पाहिजे. मनुष्य जोपर्यंत आपण होऊन स्वतःला सर्वांच्या शेवटी नेऊन बसवीत नाही, तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. अहिंसा ही नम्रतेची पराकाष्ठा होय, आणि या नम्रतेविना मुक्ती कधी काळी शक्य नाही ही अनुभवसिद्ध गोष्ट आहे. त्या अहिंसेच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करीत व त्या कामी जगाच्या सहाय्याची याचना करीत सध्या तरी ही प्रकरणे बंद करतो.